आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो प्रादेशिक खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज दिल्लीत 12,200 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले आनी बुन्याद घालतले. साहिबाबाद आनी न्यू अशोक नगर हांचे मदल्या दिल्ली गाझियाबाद मेरठ नमो भारत मार्गाच्या 13 किलोमीटर लांबीच्या सुमार 4,600 कोटी रुपया मोलाच्या वाठाराचे प्रधानमंत्री उक्तावण करपाचे आसा अशें आमचो खबराकार कळयता. सेंट फ्रांसिस झेवियर हांचे पवित्र कुडीचो दर्शन घेवपाचो कालावधी काल शेनवारा सांजे सोपलो. आयज आयतारा सकाळी निमणी प्रार्थना सभा सोलमन मीस जातले. लागीलागी 80 लाख भक्तांनी पवित्र कुडीचे दर्शन घेतले अशी माहिती देवदर्शन सुवाळो समितीचे निमंत्रक फादर हेन्री फाल्कांव हांणी दिल्या. आयज सकाळी 9:30 वरांचेर सेंट फ्रांसिस झेवियर हांची पवित्र कूड मिरवणुकीन से कॅथेड्रल चर्चीतल्यान बेसिलिका चर्चीत हाडटले. चर्चीचे फादर आनी कांय वेचीक लोकांकूच मिरवणुकीत वांटेकार जावपाक मेळटले. उपरांत आर्च बिशप फिलीप नेरी फेराव हांचे फुडारपणाखाला निमणी प्रार्थना सभा जातली. आयज कुडीचे दर्शन घेवपाक मेळचे ना. सेंट फ्रांसिस झेवियर पवित्र कूड दर्शन सुवाळो दरेकी 10 वर्सांनी जाता. अंदू 21 नोव्हेंबर 2024 दिसा सुवाळ्याक सुरवात जाल्ली. व्हीलचेअर बुगी तशेंच रावपाची वेवस्था आसले कारणान अंदू गर्दी वाडली अशें फादर फाल्कांव हांणी सांगला. आके मडगांव हांगा चालू आशिल्ल्या 3 दिसांच्या गोंय अन्न आनी सांस्कृतीक महोत्सवाक लोकांचो बेस बरो प्रतिसाद मेळटा. ह्या महोत्सवाचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांचे हस्तुकीं उक्तावण जाल्ले. आयज ह्या महोत्सवाचो 3रो दीस आसा. आकेच्या कोस्ता मैदानाचेर चालू आशिल्ल्या ह्या महोत्सवाचे उक्तावण करतना गोंयची पारंपारीक खाणां संवसारीक करपा खातीर तांकां पर्यटना कडेन जोडपाची सरकाराची येवजण आसा. तशेंच गोंयची संस्कृती आनी गोंयची पारंपारीक खाणां पर्यटनाच्या माध्यमांतल्यान पुराय संवसारांत पावोवपा खातीर अशा वेगवेगळ्या महोत्सवाचे गोंय सरकारा वतीन आयोजन जाता अशें मुखेलमंत्र्यांनी सांगलां. ह्या वेळार पर्यटन मंत्री रोहन खंवटे, मडगांवचे आमदार दिगंबर कामत, फातोड्डेचे आदले आमदार दामोदर नाईक तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे लोकल टू ग्लोबल हे सपन आसा आनी पर्यटनाच्या माध्यमांतल्यान गोंय सरकार ते पुराय करपाक पळयता अशें मुखेलमंत्र्यांनी सांगलां. ह्या महोत्सवात वेगवेगळ्या प्रकारची खाणांची दालनां मांडली आसून वेगवेगळ्या सांस्कृतीक कार्यावळी सादर जातात. नुस्त्या मार्केट सोडून बेकायदेशीर रित्या नुस्तें विकतल्या आड पालिकेची कारवाय चालूच उरतली अशी शिटकावणी मुरगांवचे नगराध्यक्ष गिरीश बोरकार हांणी दिल्या. खारीवाडो वास्को वाठारांत वेगवेगळ्या सुवातींनी बेकायदेशीर रित्या होलसेल नुस्तें विकतल्या आड काल कारवाय करून पालिकेन नुस्तें ताब्यात घेतला. ह्या वेळार उलयतना नगराध्यक्ष बोरकार हाणें म्हळां की होलसेलाच्या नांवान बेकायदेशीर रित्या नुस्तें विकपाक सुरू केल्ल्यान नुस्तें मार्केटांत लोक वचपाचे उणे जाल्यात. हाका लागून मार्केटांत सारको धंदो जायना अश्यो कागाळी येतात. मेळत तश्यो गाडयो पार्क करून खारीवाडो वाठारांत नुस्तें घेवप्या आड आरटीओ तशेंच ट्रॅफिक पुलिसांनी कारवाय करीत जाल्यार बेकायदेशीर नुस्त्याचो धंदो आपसुकूच बंद जातलो अशें उलोवन दाखयतना पालिकेची ही कारवाय हाचे फुडें अशीच चालू उरतली अशें नगराध्यक्ष बोरकार हांणी सांगलां. चतुरंग प्रतिष्ठान ह्या संस्थेचे 33वे चतुरंग रंग संमेलन आयज सांजे फोंड्या राजीव गांधी कला मंदिरात जातले. ह्या वेळार मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या यजमानकेखाला जावपी ह्या सुवाळ्यात नर्मदालय संस्थेच्यो संस्थापिका विशुद्धानंदा भारती ठाकूर हांकां चतुरंग प्रतिष्ठानाचो जिणे गौरव पुरस्कार भेटयतले अशी माहिती संस्थेच्या जाळवणदारांनी दिल्या. आयज सांजे 4 वरांचेर सुरू जावपी ह्या सुवाळ्याक मुखेलमंत्र्यासयत मानाचे सोयरे म्हण शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकार आनी येवकाराध्यक्ष म्हण उद्देजक श्रीनिवास धेंपो हाजीर रावतले. चतुरंगी सुवाळ्यात अगर्य हो शर्वरी जमेनीस आनी सहकलाकारांची नृत्याची कार्यावळ जातली. उपरांत अद्वैता 7 यात्री 1 यात्रा ही गायिका देविकी पंडीत आनी कवी वैभव जोशी हांची जोड कार्यावळ रसिकांक अणभवपाक मेळटली. ही कार्यावळ सगळ्यां खातीर उक्ती आसा अशें प्रतिष्ठानान कळीत केला. बरे साहित्य तयार जातले जाल्यार नव्या साहित्यिकांची नामनेच्या लेखकांचे साहित्य वाचपाची आणि अभ्यासपाची गरज असा असे वीज मंत्री सुचितसुदीन ढवळीकार हांनी सांगले. या तांत्रिक युगात भाषा समृद्ध करपाक तरणाटी पिळगी मुखार येवपाची गरज असा असे तांनी सांगला. काल सांजे कोंकण मराठी परिषदेच्या 19व्या शेकोटी साहित्य संमेलनाचे उक्तावण करतकच ते उलयताले. पुणेच्या नागेश महारुद्र संस्थान प्राकारात हे 2 दिसांचे संमेलन सुरू झाला. नामनेचे साहित्यिक नदिष्टकार मनोज बोरगावकार हांनी या संमेलनाची यजमानकी चलयली. नदिष्ट कादंबरी पुराय जिणेच्या अणभवार बरयल्या आणि हे करतना आमचे पारंपारीक गिन्यान दिसान दीस उणे जाता आशिल्ल्याचे जाणवले असे बोरगावकार हांनी आपल्या अध्यक्षीय उलोवपात सांगले. कोंकणी भाषा मंडळ गोंय वतीन आयोजित 26व्या गोंय युवा महोत्सवाचे कार्याध्यक्ष म्हूण कलानंद उर्फ अनंत श्रीधर कामत बांबोळकार हांची निवड जाल्या. हो गोंय युवा महोत्सव 25 आणि 26 जानेवारीक नारायण झाटे वाणिज्य महाविद्यालय दिवचल आणि युवा जैतिवंत दिवचल पंगडाच्या जोड पालवान नारायण झाटे वाणिज्य महाविद्यालयात जातलो. नागरी समाज आणि दक्षिणायन अभियान गोय शाखा हांचे जोडपालवान आयज साहित्यिक आणि समाज वावुरपी दत्ता नाईक हांचो जाहीर सत्कार समारंभ आयोजित केला. ही कार्यावळ मडगावच्या गोमंत विद्या निकेतन हांगा सांजे 5 वरांचेर सुरू जातली. या वेळार मुखेल सोयरे म्हूण खासदार नामनेचे लेखक डॉ शशी थरूर हाजीर रावतले. तशेंच मानाचे सोयरे म्हूण दक्षिणायन अभियानाचे संस्थापक आणि लेखक डॉ गणेश देवी उद्योजक अवदूत तिमलो हाजीर असतले. इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.